मंडळी, मी अलका लोथे. आज परत आपण बातम्यांबद्दल बोलणार आहोत. आता मुलांच्या सुट्ट्या संपल्या तशाच प्रकारे हाऊस प्लांटच्या डेकवर किंवा बाहेर बगीचात असणाऱ्या सुट्ट्या सुद्धा संपल्या आहेत. 1 ते 2 आठवड्यात त्यांना घरात आणायला हवं आहे. ही झाडं यावर्षी पाऊस खूप पडल्यामुळे बरीच सोफावली आहेत. माझ्याकडचा मोगरा, जास्वंदी, रातराणी इत्यादी झाडं खूपच मोठी झाली आहेत. तेव्हा घरात आणण्याच्या आधी त्याची छाटणी करावी, म्हणजे ती झाडे घरात आणताना सोपे होतील. तसंच झाडांना जर कीड लागली असेल तर कीटकनाशक फवारा पानांच्या खालून आणि वरून झाडावर पूर्णपणे मारावा, आणि हा 2 आठवड्यांनी परत मारावा, म्हणजे झाडाची कीड पूर्णपणे नष्ट होते. नंतर घरात आणायच्या आधी झाडाला स्वच्छ पाण्याने आंघोळ घालावी आणि नंतर घरात झाड आणावं. हे झाड घरात आणल्यानंतर त्याच्या खाली एका टाकलीमध्ये आपण फिश टँकमध्ये जी ग्रॅव्हल घालतो ती टाकली घालून त्याच्यावर हे झाड ठेवावं. म्हणजे खाली टाकली जमलेल्या पाण्याची वाफ झाडापर्यंत पोहोचते आणि झाडाला ते फार आवडतं. घरात झाडं ठेवताना 3 ते 4 झाडांचा ग्रुप एका ठिकाणी ठेवल्यास झाडांना त्याचा खूप फायदा होतो. आता आपण वळूया घरात फुलणाऱ्या झाडांकडे. ती झाडं म्हणजे जिरेनियम आणि क्रिसमस कॅक्टस. जिरेनियमचं झाड तर त्याला फारशी काळजीच लागत नाही. फार वाढलं असेल तर त्याला छाटून टाकून 1-2 आठवड्यानंतर घरात आणल्यास त्याच्यावर येणारे जी नवीन पालवी असेल त्याला कळ्या येऊन तुम्हाला हिवाळाभर त्याची फुलं मिळतील. क्रिसमस कॅक्टसला इतक्यात घरात आणायची जरूर नाहीये, कारण या झाडाला थंडी मानवते. तेव्हा नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत घरात आणलं तरी चालतं. फक्त या झाडाला ऊन आणि खत खूप लागतं, तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्या. दुसरं म्हणजे या झाडाला फारसं पाणी लागत नाही. जमीन साधारणपणे कोरडी असल्यास त्याला आवडते. ही झाली घरात फुलणारी झाडं. आता आपण बघितलं असणाऱ्या फुलझाडांकडे वळूया. त्यातली मुख्य झाडं म्हणजे पिवणी. पिवणीची झाडं जर एकाच ठिकाणी 5 ते 6 वर्ष असली तर हळूहळू त्याची फुलं कमी कमी झाल्या लागतात. तेव्हा हे कांदे उकरून जिथे झाडांना जास्तीत जास्त ऊन मिळेल अशा वाफ्यात त्यांना लावायला हवं. वाफा आधी तयार करून घ्यावा. कांदे उकरून ते जमिनीत लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे त्या कांद्यांवर जो काही गुलाबी कोंब असतो तो जमिनीच्या फक्त 1 इंच खाली असेल याच्याकडे लक्ष ठेवा, म्हणजे पुढच्या वर्षी फुलं येतील, नाही तर त्याला फुलं येत नाहीत. या वेळेला बाजारामध्ये ट्युलिप, डॅफोडिल, क्रोकस इत्यादीचे कांदे विकायला आहेत. ते कांदे आत्ता बगीचात लावले तर मार्च एप्रिलमध्ये तुम्हाला त्याची फुलं छानपैकी मिळतील. तेव्हा हे कांदे आत्ताच लावायचे असले तर वाफे तयार करून कांदे विकत घेऊन लावायला हवेत. आता वळूया भाजीकडे. सध्या माझ्या डेकवर अनेक तऱ्हेच्या वेली लागलेल्या आहेत. त्याला अनेक तऱ्हेच्या शेंगा येत आहेत. उदाहरणार्थ चवळी, वाल, देवड्याच्या शेंगा इत्यादी इत्यादी. शिवाय काकडी, टमाटो ह्या गोष्टी आहेतच. तेव्हा या गोष्टी जर तुमच्या बगीचात असतील तर त्या गोष्टी खायला खाण्याचा आनंद तुम्ही आता घेऊ शकता. जर काही कुंड्या किंवा वाफे रिकामे असतील तर त्याची माती साठी करून त्याच्यामध्ये आत्ता मेथी किंवा पालक लावली तर 1-2 महिनेपर्यंत तुम्हाला त्याचं पीक सहजपणे काढता येईल. शिवाय तुम्हाला जर त्याची आवड असेल तर फुलकोबी किंवा पानकोबी किंवा ब्रॉकोली ही सुद्धा ह्याच्यासुद्धा बिया किंवा रोपं आत्ता लावली तर हिवाळ्यापर्यंत तुम्हाला त्याचे 1-2 पिकं सहज मिळतात. आता बोलूया आपण लालकडे. यावेळेला लालला खत घातलं तर त्याचा जास्ती फायदा होतो, कारण आता हळूहळू वरची वाढ कमी होऊन मुळांची वाढ सुरू झालेली आहे. तेव्हा मुळं जास्ती पक्की झाली तर पुढच्या वर्षी गवत छान हिरवं आणि कसदार असतं. तेव्हा यावेळेला त्याला खत घालायला हवं. शिवाय त्याची पीएच टेस्ट करून जर हवं असेल तर त्याच्यात लाईम घालावं, नको असेल तर जरूर नसते. हे हा खत घालण्याचा प्रकार थँक्स गिव्हिंगच्या परत एकदा करा, म्हणजे पुढच्या वर्षी मग तुम्हाला त्या लांबकडे बघावं लागणार नाही. आता आपण इथे थांबूया. पुढच्या वेळा परत भेटू. नमस्कार.